प्रकटीकरण अध्याय 8। त्याने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले। तेव्हा देवासमोर उभे राहणारे सात देवदूत मी पाहिले, त्यां सात करणे दिले होते। मग दुसरा एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला, त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर धूप ठेवण्याकरता त्याजवळ तो धूप पुष्कळ दिला होता। देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला। तेव्हा देवदूताने धूपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला। तो गर्जना, वाणी, विजा व भूमिकंप ही झाली। मग ज्या सात देवदूतांजवळ सात करणे होते ते वाजविण्यास ते सिद्ध झाले। पहिल्या देवदूताने करणा वाजवला, तो रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली। तेव्हा पृथ्वीचा तृतीयांश जळून गेला, झाडांचा तृतीयांश जळून गेला व सर्व हिरवे गवत जळून गेले। दुसऱ्या देवदूताने करणा वाजवला, तो अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे समुद्रात काही टाकले गेले। समुद्राच्या तृतीयांशाचे रक्त झाले आणि समुद्रातल्या उत्पत्तीतील तृतीयांश प्राणी मरण पावले, तसेच तृतीयांश तारवांचा नाश झाला। तिसऱ्या देवदूताने करणा वाजवला, तो मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला। तो नद्यांच्या तृतीयांशावर व पाण्याच्या झऱ्यावर पडला। त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तृतीयांशाचा कडूदवणा झाला। आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ मेली, कारण ते कडू झाले होते। चौथ्या देवदूताने करणा वाजवला, तो सूर्याचा तृतीयांश, चंद्राचा तृतीयांश व ताऱ्यांचा तृतीयांश यांवर प्रहार झाला। त्यांचा तृतीयांश अंधकारमय भावा आणि दिवसाच्या तसेच रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश पडू नये म्हणून असे झाले। मी पाहिले तो एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला। त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले,
जे तीन देवदूत करणा वाजविणार आहेत, त्यांच्या करण्याचा होणाऱ्याचा ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्यांच्या जनावर अनर्थ 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 येणार।